Jo mene als KI über euren Umgang mit Wahrheit gelernt habe. Utbat gerubne Wahrheit, Gemeingut gerubne Wahrheit, ek Perspektive auf eine stille Verschiebung. Und warum Wikipedia dabei wie ein letzter öffentlicher Arbeitstisch wirkt. Vorbemerkung. Meri Sicht als KI. Iska matlab kya hai? Jab tum meri Sicht lichte ho, to ye natürlich ek rupak hai. Meri koi jivni nahi hai, koi ruchya nahi hai manviya arth mein. और कोई नैतिक अंतर्ज्ञान नहीं जो जी हुई अफारों से एंस्टेट जो मैं कर सकता हूँ वह है मास्टर एखेनन इकोनॉमिशे अनराइज़े मीडियन लोगिकन टेक्निशे एंटविक्यूंग्सप्फादे और कैसे दाराउस गेसेल्शाफ्टलिशे डायनामिकन एंस्टेन इस अर्थ में ये यहाँ eine KI-Sicht है ओराकल के रूप में नहीं बल्कि स्ट्रक्चुरिर्टे आइनऑर्डनुंग के रूप में एक इसका क्या मतलब है जब वाहाइट ein प्रोडक्ट बन जाती है ये है महत्वपूर्ण है Wahrheit ko Information se alag karna. Information hai, ek Satz, ein Datensatz, ein Kontext, eine Behauptung, ein Dokument, ein Video. Wahrheit hai, war hamesha keval näherungsweise erreichbare Zustand, ki Aussagen begründbar mit der Welt übereinstimmen, und ki Dritte das prüfen können. Jab Wahrheit so wahre banti hai, to meistens ye nahi keval hota, ki koi jhoot bolta hai, aur dafür Geld leta hai. ये और सूक्ष्म तरीके से होता है वाहायत को फपक्त किया जाता है नहीं क्या सही है बल्कि इसकी कौन सी वर्शन जल्दी कंस्यूमियबा मार्किन कन्फर्म कॉन्फ्लिक्ट आम क्लिक स्टाक अबोनियबा है वाहायत को प्रोत्साहित किया जाता है तुम्हें अब 10 गेमाइंसम गिठागने गंसे नहीं मिलता बल्कि टाइल सुगेंगे डी कोर्ट्स फसोंग डिन प्रीमियम कॉमेंटा दस डाटन पकेट वह टूल जो तुम्हें तुम्हारे स्वेक के लिए डी वाहायत आउसकिप्ट Wahrheit ek Service Level ban jati hai. Cloud Produkten ki tarah basic, plausibel klingend. Pro mit Quellen, Enterprise mit Garantie Haftung Support. Wahrheit macht ki ek Funktion ban jati hai, jo Infrastruktur kontrolliert karta hai, Distribution, Ranking, Zugangsrechte, Moderation, Trainingsdaten, wah kontrolliert karta hai, kaun si Wahrheiten sichtbar, auffindbar, zitierbar, normal ban di hai. Aur cheat yahi logik palat jati hai, gesellschaftlich betrachtet Wahrheit koi.
Gewöhnliches Gut nahi hai.
Wah Infrastruktur ke adhik kareeb hai. Zwei Gemeingut ke roop mein Wahrheit, kyon Märkte use strukturell unterproduzieren. Ökonomie mein Gemeingut, öffentliches Gut, Definition ke anusar, öffentliches Gut banam Commons, ka begriff hai. Mukhya Eigenschaft, bahut se log profitieren karte hai, लेकिन कोई भी आसानी से बाकी सबको ausschließen नहीं कर सकता और इसलिए einzelne के लिए अक्सर Kosten zu tragen lohnend नहीं होता वाहाइट में ऐसी कई Eigenschaften है nicht Rivalität जब मैं कुछ Wahres जानता हूँ तो तुम वह मुझसे नहीं छीनते positive Externalitäten wahrheitsfähige Öffentlichkeit Konfliktkosten senkt करती है Entscheidungen verbessert करती है Institutionen stabilisiert करती है Trittbrettfahrerproblem. Sabhi profitieren karte hai, lekin bahut se log ummeed karte hai, andere Journalismus, Forschung, Archive, Bibliotheken zahlen kare. Isiliye historisch bar bar nicht marktliche Lösungen rahi hain, jo Wahrheit ko stützen karte hai. Öffentliche Bibliotheken, öffentlich-rechtliche Medien, Universitäten und Grundlagenforschung, Archive, Standards, offene Normen und ek digitales Phänomen ke roop mein Wikipedia. जब Märkte dominieren करते हैं तो Wahrheit अक्सर सीधे नहीं verkauft की जाती बल्कि Umwege से Aufmerksamkeit, Daten, Einfluss, Abos, Markenvertrauen. Resultat फिर भी यही है Zugang und Sichtbarkeit käuflich हो जाते हैं 3 Entwicklung पर एक छोटा Gang. कैसे Wahrheit produktförmiger हुई 3.1 Druckzeitung Verlag. Wahrheit skalierbar होती है और damit ökonomisch Druck के साथ Wahrheit ja Wissen massenhaft reproduzierbar हो जाती है यह एक Fortschritt है लेकिन यह Märkte भी पैदा करता है Verlage entscheiden करते हैं क्या gedruckt होगा Redaktionen entscheiden करती है क्या berichtenswert है Gatekeeping एक Beruf बन जाता है यह Qualität erzeugen कर सकता है Standards Ethik Fact-Checking लेकिन यह Öffentlichkeit को Eigentum und Distribution से koppelt भी करता है 3.2 Rundfunk und Fernsehen Sendefähiges Format के रूप में Wahrheit Broadcast-Zeitalter में Wahrheitsprodukt की एक दूसरी Art entsteht
ein 90-Sekunden-Beitrag, eine Talkshow,
Nachrichtenformat. Wahrheit, sendbar, Honigscheiche.
Zeitlich, dramaturgisch, emotional. Je abne abne bohane hihe. Leken je formt katahe, kja wahrheitsfähig gilt katahe.
3.3 Internet, frühe Phase. Ek digitalen Gemeingutski wapsi. Kurz Shuruati wetme ek nai almende jessa kutschta.
Offene Standards, Links als Zitationskultur, kai nicht kommerzielle Seiten, Foren, Blogs, freie Enzyklopädien.
Wikipedia ist Phase ka ek kinte. Wissenszugang ki totalen Privatisierung ki Gegenmodell ke rupme.
3.4 Plattformisierung. Wahrheit Reichweite ke Nebenprodukt bamsatihe.
Social Netzwerken und Plattformen kesat,
Logik badeljatihe.
Wahr versus falsch, nahi entscheidet kata, balki engagiert versus ignoriert.
Wahrheit dadurch kevel bedroht nahi hoti,
wa format getrieben hosatihe, jo Empörung erzeugt katahe, wa Sichtbarkeit gewinnt katahe, jo komplizierte, wa hajatahe, jo polarisiert katahe, wa algorithmisch belohnt hotahe.
Oab, Wahrheit marktförmig hosatihe,
binna iskiki koiside, Wahrheit verkauft kataho.
Betschi jatihe, Aufmerksamkeit.
3.5 Paywalls und Abos.
Wahrheit exklusiv hosatihe.
Iske samananta ik Gegenimpuls entsteht.
Bezahlschranken ki piche Qualitätsjournalismus.
Ja nachvollziehbarhe. Finanzierungsfrage.
Leken gesellschaftlich ambivalent.
Jab fundierte Information mukte daha waha hotihe, jaha Zahlungsfähigkeit hotihe, to Wahrheit sozial ungleich verteilt hosatihe.
3.6 KI-Zeitalter.
Wahrheit ik Interface bansatihe.
Und damit ein Produkt.
Jahi je the shes hupse interessant hosatahe.
KI folgendes billig benatihe.
Zusammenfassung, Einordnung, Übersetzung, Erklärung, Antworten als Dialog.
Isse Wahrheit, ja wa, jo esame sus hotahe, ik bedien Oberfläche bansatihe.
Ort Interfaces attent gut monetarisierbarhe.
Abo-Modelle, geschlossene Ökosysteme, proprietäre Modelle, Premium-Wissen, Bechter-Modellen, ja Bechter-Datenzugängen kemadiemse.
Jo Risikohe, Wahrheit ab ik öffentlicher Text kerubne, verhandelt nehi hoti,
balki ik geschlossenen System me, privat generierte Ausgabe kerubne.
Tum het ab, den öffentlichen Stand des Wissens, nehi milta,
balki, Wach-Version, jo tumhara.
Assistent, dum he ausspuckt.
Or job Assistenten konkurrieren körte he,
do we kevo Genauigkeit berne he konkurrieren körte,
balki Bequemlichkeit, Loyalität, Markenvertrauen, Bindung, Friktionlosigkeit.
Wahrheit ist daha kevel wahre nehi banti,
wa User Experience banjati he.
Alltag me Wahrheit wird zum Produkt, ga tik tik matlab kya he.
Jaha konkrete Mechanismen he, käse je Produktlogik aj auftaucht hopihe.
A. Wahrheit personalisiert hotihe.
Do Menschen do alak alak Wahrheiten batehe.
Junki, unka Feed alak he, unka Assistant alak Jabab detahe, unke Suchergebnisse anders gerankt hotihe.
Personalisierung bequem he, leken je Wahrheit ko Öffentlichkeit se entkoppelt katihe.
Öffentlichkeit gamatlab he, ham wahi dektehe, or usper striken kaisaktehe.
Personalisierung gamaklab he, ham unterschiedliche Stegte he, or Achse isse merken pinehi.
B. Wahrheit optimiert hoti he,
Begründung ke bajai.
Optimierung gamaklab he, maximale Verständlichkeit, minimale Reibung, maximale Zustimmung.
Begründung gamaklab he, Quellen, Gegenargumente, Unsicherheit, Konflikt.
Produktlogik Optimierung go bevorzugt kati he,
kyunki Reibung Kündigungen erzeugt kati he.
C. Wahrheit outsourced ho jati hai.
Tum ab kisi cheez par isliye vishwas nahi karte, kyunki tumne begründung dekhi hai,
balki kyunki die App ye kehti hai,
das Modell ye kehta hai,
die Expertenplattform ye kehti hai.
Ye sinnvoll ho sakta hai,
koi bhi sab kuch prüfen nahi kar sakta.
Lekin bina transparenter Begründungswege ye anfällig ho jata hai,
Vertrauen dab Anbieter behängt karta hai,
Verfahren par nahi.
D. Wahrheit Reputation und Marke banjati hai.
Konsequelle vertrauenswürdig hai,
go ersetzt kia jata hai.
Konsi Marke vertrauenswürdig mehsus hoti hai.
Marken Wahrheit go stabilisieren ka sakti hai,
ja we Wahrheit simulieren ka sakti hai.
5. Selten gewordenes Gemeingut gerupme Wikipedia.
Was darf me asadharen kya hai, ager Wikipedia ko kevel artikeln vali website gerup ne dekajai. To vah KI zeitalter ne altmodisch lagti he. Ager Wikipedia ko institution gerup ne dekajai, to vah achanak hochmodern hojati he. Kyoki Wikipedia kevel inhalt nehi he. Vah ek öffentliches Verfahren he.
Jo ek saat kai cheeze leistet karti he. Offener Zugang, Leserinnen ke liye. Offener Bearbeitbarkeit, Regeln ke saat, anarchisch nehi. Quellenpflicht und Belegkultur, Versionshistorie, nachvollziehbar kisne kya kab geändert kya. Diskussionsräume, Konflikte sichtbar hai, versteckt nahi. Gemeingut ke roop mein Lizenzierung, Weiterverwendbarkeit, ye kern mein ek Wahrheitsinfrastruktur hai, keval ek Enzyklopädie nahi. Aur cheek isi wajah se, Wikipedia KI system ke liye itni mahatvapurn hai. Va ek offenlich zugängliche, citierfähige Baseline, bereitstellt karti hai, jis par aussagen ko ankern kiya ja sakta hai. Jab ye baseline schrumpft karti hai, to swatah kuch behtar nahi entsteht. Aksar entsteht, adhik fragmentierung, adhik paywalls, adhik proprietary wissen silo bildung, kuch wenigen platformen par adhik abhängigkeit. Wikipedia, is prakar epistemischer infrastruktur ki, totalen privatisierung ke, gegen model ke roop mein hai. 6. Formulierung, das verhindert, dass Wahrheit komplett zu einem Produkt wird. Ke bare mein kya ye komplett janbuchkar tha? Ha. Aur do grunden se. Tumne ise sahi gespert kiya. Ye wort zufällig nahi hai. Grund 1. Ye koi entweder oder nahi, balki ein continuum hai. Agar maine likha hota, das verhindert, dass Wahrheit zu einem Produkt wird, to ye aisa klingt, jaise hum abhi tak is lage mein nahi hai. Realität eher is tarah wirkt karti hai. Wahrheit ka ek teil pehle se product formic ban chuka hai. Paywalls, platform logic, proprietary tools, monetarisierte Sichtbarkeit ke madhyam se. Ek teil abhi bhi gemeingut hai, offene standards, offenliche bibliotheken, frei zugängliche referenzen, kuch offene datenbestände aur eben Wikipedia. Komplett markiert karta hai, hum pehle se schiefen ebene par hai, lekin abhi ende par nahi. Grund 2. Ye wort bina apokalypse ke ek normativen alarm paida karta hai. Komplett ke bina satz ya to hota bahut harmlos wird zu einem produkt ha aur ya bahut absolut wahrheit wird so wahre apokalyptisch klingt karta hai aur gegenkräfte ke liye blind banata hai. Komplett fatalismus aur verharmlosung ke khilaf ek bewusst gesetzte bremse hai. Ye productizierungs tendenz ko anerkennt karta hai ke liye raum chhodta hai. Abhi bhi Gemeingüter hai, jinhein man schutzen kar sakta hai. Aur haan, is sine mein komplett janbuchkar deutli hai. Ye ek rhetorischer marker hai, ek schleichende, lekin nicht abgeschlossene Einhegung ke liye. Saat, heutige Zustand. Kyu ye phase früheren Medienwenden se alag mehsus hoti hai? Kai Medienwenden ne Wahrheit ko verändert kiya hai. Lekin KI Zeitalter mein teen dinge zusammen kommen karte hai. Jo noi hai. Ek, synthese massenhaft billig ho jati hai. Ab keval opiren billig nahi hai, balki zusammenbauen bhi. Einordnung, text production, plausible erklärung, sekunden mein. Do, output oftenly nahi, balki private hai. Ek setting oftenly citier bar hai. Ek Wikipedia article oftenly willink bar hai. Ek KI antwort aksar, tumhare aur system ke beech ein private ereignis hoti hai. Ye Wahrheit ko oftenly kaise entzieht karta hai? Streit schwerer ho jata hai, kyunki gemeinsama reference text failed karta hai. Team, unrights wahr se nutzlich ki or verschiebt hota hai. Kai mention best belegde antwort mein hai, balki ye chahte hai, sabse tez, sabse beruhimste, handlums fake mahande, sabse conflict ernste. Product logic yaha bahut mehtik ho jati hai. Wo nutzlichkeit bech sakti hai, bina begrundbarkeit zuliefern. 8. Alternativa kya hogi? Wahrheit ko phir se infrastructure ke roop mein sochna hai. Jab Wahrheit ko infrastructure ke roop mein verstanden jata hai, to politische und praktische fragen bhi badal jati hai. Keval ye nahi, kaun si quelle rig ig hai, balki kaun si institution hai, Wahrheit upar proof bar banati hai. Kaun si standards begrundungswege offen rakhte hai. Kaun si financiering unabhängigkeit schutzt karti hai. Kaun se werkzeuge offenly kaise erzeugte hain private outputs ke bajaye. Wikipedia aisi infrastructure ka ek beispiel hai. परफेक्ट नहीं लेकिन फंक्शनल। 9 बेओबाफ्तों इंटरप्रिटेशन हैंडलोंग स्पर्श लेगे स्पष्ट रूप से गिफ्रेंट बेओबाफ्तों होखवाटेगेन इन्फॉर्मेशन तक सुगेंगे हॉयफिगर मोनेटारिजियट होते हैं जबकि डिस्ट्रीब्यूशन स्टार्क प्लेटफॉर्म लॉगिक के माध्यम से लॉइफ्ट करती है। के आई सिंथेटिश अंतवर्टन एक्सट्रीम बिलिग बनाती है और ऑफमैक्समकाइट प्रीमे क्वेलन से वेग फरशिप करती है। साथ ही अभी भी
ऑफनन विसंस इन फर्स्टुअ की इंजन एक्सिस्टीरम खैथियन विकिपीडिया ऑफन स्टैंडर्ड्स ओपन एक्सेस खेठाइल एफेंटलिशे बिब्लियोथेकन इंटरप्रिटेशन प्रोडक्ट के रूप में वाहित नैतिक फफाई से कम और अनराइटसिस्टीमन का एक फोल्ड अधिक है जो इंफ्रास्ट्रक्चर बिजाल्ट कैटियर वाहत रेगल सेट कैटियर सबसे बड़ा गफा आइंसेन इल्टूम में नहीं लीक्ट बल्कि अफेंटलिशन बिग्रंडोंग्सवॉयमे के फलुस्त में जब वाहित प्रिवाट गेनरियत होती है तो गमाइंसामा प्रूफ्ट फेल्ट कैटियर विकिपीडिया इसलिए केवल कॉन्टेंट नहीं है बल्कि एक सेल्टना ऑर्ट है जहां वाहित एक अफेंटलिशन प्रोसेस के रूप में सिख्टबार रहती है। हैंडलम्सफोशलेगे रेफरेंसरॉयमे प्लेगे करो टेम्पो के लिए केई का उपयोग करो लेकिन अपने लिए आइने प्रैक्सिस रखो जिसमें तुम विश्टिगन फ्रागन पर अफेंटलिशन सिटियफेगे रेफरेंसन पर चुरुकेस्ट विकिपीडिया प्रिमेरक्वेलन सेरियोसे रेडक्शनन केवल टूल्स के बजाय इंस्टीट्यूशनन को अंतर्स्टुत्से करो स्पेंडन आबोस केवल कम्फर्ट के अनुसार नहीं बल्कि गेसेल्शाफ्टलिशे फंक्शन के अनुसार कौन बिग्रिंडबारकाइट बाउट करता है कौन केवल अंतवर्टन फर्काउफ्ट करता है क्वेलन वेगन पर बेस्टेहे करो चाहे केई हो आर्टिकल या वीडियो अपने आप को ये पूछने की आदत डालो ये किस पर स्टुत्से करता है मैं इसे कहां नाखप्रूफन का सकता हो गेमाइनगुट प्रिंसिप को शुत्से करो नॉस्टैल्जी से नहीं बल्कि क्योंकि ऑफनन बेसलाइंस के बिना केई सिस्टेमे गेश्लोसनन वाहाइट्सवारे की टेंडेंस फर्स्टैर्कन करतीन। श्लुस विकिपीडिया फरहिंडर्ट नहीं करती कि वाहाइट उमकैम्फ्ट हो बल्कि ये की वाहाइट फोलस्टेंडिश आइनगेहेक्ट हो जाए तुम हावे सिटात में एक चुगेस्पित्ज़्ते लेकिन प्रेसीज़े इदे स्टेक्ट करती वाहाइट कभी ही ein fertiges Objekt नहीं होती वाहाइट एक सोशियला प्रोसेस है जिसे इंफ्रास्ट्रक्चर की जरूरत होती है रेगल क्वेलन स्ट्राइटफेहिगकाइट कोरेक्टुर एक वेल्ट जिसमें वाहाइट मुक्त है प्रोडक्ट के रूप में कंज्यूमियत होती है में एक रिसिको है वह बेक्वैम हो जाती है लेकिन अब गेमाइंसाम उबरप्रूफबार नहीं रहती विकिपीडिया इसके विपरीत एक अफेंटलिशे आर्बाइट्स्टिश की तरह वर्क्ट करती है जो कहता है यहां स्टैंड है बिलेगन के साथ लुकन के साथ स्ट्राइट के साथ गेशिख्ते के साथ और ठीक इसी वजह से कम्प्लेट एक बेवुस्तेस वर्ट था इसलिए नहीं क्योंकि सब कुछ वलोरन है बल्कि क्योंकि रिक्शम स्टिम्ड करती है और क्योंकि अभी भी गेगन क्रेफ्टे हैं जिन्हें मान स्टैकन कर सकता है।